गुरु भजनी रंगे मन या आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांच्या निवडक अभंगांवर आधारित सीडीचं विमोचन करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमा झालेले आहोत. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या दोन्ही संस्थांतर्फे मी मिलिंद लिमय आपलं हृदयपूर्वक स्वागत करतो. आपले परम प्रेमास्पद स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दीचा महोत्सव सध्या चालू आहे. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2017 असा स्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव आहे आणि त्या महोत्सवातलाच हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम सीडी विमोचनाचा. स्वामीजींचं सर्व प्रेम, त्यांचा बोध, त्यांची साधना हे त्यांच्या अभंगांमधून प्रकट झालं. फक्त 155 अभंगांचं एक छोटंसं पुस्तक स्वामीजींनी खूप वर्षांपूर्वी प्रकाशित केलं आणि ते सर्व अभंग हृदयाचा वेध घेणारे आहेत. त्या काव्यस्फूर्तीचा यथाशक्ती आपण गौरव करूया असं मकरंदनाथांना सुरुवातीपासून वाटत होतं आणि त्याचं परिणामस्वरूप म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. आज सुरुवातीलाच मला असं सांगावंसं वाटतं की स्वामीजींची आणि पूजनीय माधवश्री सरलादेंची राहून राहून आठवण या कार्यक्रमात होती. स्वामीजींनी एका अनामिक प्रेरणेतून अभंगांची रचना केली आणि त्याला इतका गोड साज चढेल याची त्यांना सुद्धा
तुझ्याकडनं
या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण नेहमीच्या प्रार्थनेने करण्याऐवजी स्वामीजींच्याच दोन अभंगांनी करणार आहोत. हे दोन अभंग असले तरी आपल्याला कळणार नाही कुठला अभंग कुठला. प्राध्यापक आशिष मजुमदारांनी त्याला अतिशय गोड चाल लावलेली आहे. आपल्या सद्गुरूंची भेट झाल्यानंतर स्वामीजींच्या जीवनात विलक्षण परिवर्तन झालं. तहान भूक हरपून स्वामीजी आपल्या सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या स्मरणात रंगून जायला लागले. अहंकार, काम, क्रोध इतकंच काय तर जन्म मृत्यू ह्या सकट सर्व भावना एक प्रकारे त्यांच्या अंतःकरणातून विरून गेल्या. ते सर्व भावादी लीन झाले. त्यांना असं वाटायला लागलं की आता माधवावर म्हणजे त्यांच्यावर सत्ता चालते ती आपल्या सद्गुरूंची, माझ्या स्वामीजींची सत्ता माझ्यावर चालते. या कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरु भजनी रंगे मन आणि धन्य धन्य गुरुदेव या दोन अभंगांनी करणार आहोत. हे सद्गुरूंचं भजन आहे, ही सद्गुरूंची आळवणी आहे आणि सद्गुरूंची प्रार्थना सुद्धा आहे. याचं गायन करणार आहेत सौभाग्यवती अंजली मराठे. अंजली मराठे या प्रख्यात गायिका अनुराधाताई मराठे यांची कन्या सुद्धा आहेत आणि त्यांच्या अंतरंग शिष्या सुद्धा आहेत. बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे, उत्तम संगीताचे असे संस्कार घडलेले आहेत. त्या लहान असताना दोघी नावाच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी गायन केलं, पार्श्वगायन केलं आणि त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचं आणि भारत सरकारचं सुद्धा पारितोषिक मिळालं. मला आशिष सांगत होता की त्यावेळेला नॉमिनेशन्स कोणाची होती, आता नॉमिनेशन्स वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर हिच्याबरोबर लता मंगेशकर आणि आशा भोसले अशा फार मोठ्या मोठ्या गायिकांची नॉमिनेशन्स होती आणि त्याच्यातून अंजलीला ते पारितोषिक मिळालं. आज ही प्रार्थना मांडण्यासाठी आपल्याला अंजली लागलेली आहे तिच्याकडून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. स्वामी माधवनाथांचे आपल्या सद्गुरूंविषयीचे भाव अत्यंत कोमल होते. ही सर्व कोमलता अंजलीनी आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवली.